नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. राज्य सरकारनं आज दमणगंगा एकतरे गोदावरी आणि दमणगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड योजनेला तसंच आष्टी उपसा सिंचन योजनेला सुधारित मान्यता दिली. दमणगंगा एकतरे गोदावरी नदी जोड योजनेचा लाभ मराठवाड्यातल्या 10,000 हेक्टरहून अधिक क्षेत्राला होईल. दमणगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड योजनेचा लाभ सिन्नर तालुका आणि जायकवाडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्राला होईल. प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकाचं स्थान अतिशय महत्वाचं असून आपल्या सरकारनं शिक्षकांवरचा भार कमी करण्याचा प्रयत्न केल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या विजेत्या शाळांना त्यांच्या हस्ते आज पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवू, या प्रकरणातल्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करू, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी आज मुंबईत सांगितलं. या प्रकरणातला आणखी एक आरोपी प्रवीण लोणकर याला आज एस्प्लनेड न्यायालयानं 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. दिवाळीच्या हंगामात गर्दीमुळे होणारी भाडेवाढ मागे घेण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. 25 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान ही भाडेवाढ होणार होती. यासंदर्भातलं पत्रक शुक्रवारी महामंडळानं प्रसिद्ध केलं होतं. हे पत्रक मागे घेत असल्याचं एसटी महामंडळानं आज जाहीर केलं. शेअर बाजारात आजही तेजीचं वातावरण होतं. सेन्सेक्स 592 अंकांची तेजी नोंदवून 81,973 अंकांवर बंद झाला. निफ्टी 164 अंकांची वाढ नोंदवून 25,128 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.